या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललं आहे. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या कर्करोगाच्या औषधांना 50 पेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाली आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार
डॉक्टर. कर्करोग जनजागृतीमध्ये कर्करोगाचं लवकर निदान व्हावं असं धोरण आहे. भारतात मात्र 70% कर्करोगाचं उशिरा निदान होतं, तर या उशिरा निदान झाल्यामुळं उपचारांमधल्या अडचणी या वाढतात का, याबद्दल आपण काय सांगाल?
हो निश्चितच, कॅन्सर या आजाराची एकंदरीतच भयानकता बघता जितक्या लवकर कॅन्सरचं निदान होईल तितकं चांगलं रुग्णाचं आयुष्य असतं, तितकं जास्तीत जास्त असतं. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये राष्ट्रीय वैद्यक धोरणाला सर्वसामान्यांच्या आरोग्याकरता विकसित होण्याकरता खूप वाव आहे आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये सुमारे 70% रुग्ण हे ॲडव्हान्स्ड कॅन्सर्स किंवा वाढलेल्या कॅन्सरच्या स्वरूपातच निदान होताना दिसतात. अशा वेळेला प्रायमरी कॅन्सर थेरपीज ज्या काही असतात किंवा प्रायमरी केमोथेरपीज किंवा सर्जरी हा एक कॅन्सरच्या रुग्णांचा अतिशय चांगला ऑप्शन आहे. की जे मी मागच्या एका एपिसोडमध्ये असं सांगितलं की शस्त्रक्रिया हा आयुर्वेदाने दिलेला पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे. तर कित्येक रुग्ण आमच्याकडे येतात कॅन्सरची चिकित्सा घेण्याकरता आणि जर त्यातून आम्हाला असं जाणवलं की या रुग्णाला शस्त्रक्रिया करून फायदा होणार आहे तर आम्ही पहिल्यांदा त्या रुग्णाला सर्जनकडे पाठवतो आणि ती गाठ संपूर्णपणे निर्हरण केल्यानंतर मग आयुर्वेदीय चिकित्सा दिली जाते तो आजार परत येऊ नये याकरिता. परंतु ॲडव्हान्स्ड अवस्थेमध्ये की ज्या वेळेला शस्त्रक्रिया होऊ शकत नाही अशा वेळेला केमोथेरपी दिली जाते, त्याचं नाव पॅलिएटिव्ह केमोथेरपी असतं. त्याच्याने काही रुग्णांना काही प्रमाणात फायदा होतो, काही रुग्णांना फायदा होत नाही. रुग्णांची आयुष्याची प्रत बिघडलेली असते, वजन कमी झालेलं असतं, खाता येत नाही, मळमळ असते, उलटी असते, वेदना असतात, कुठेतरी संधिभागी असतात, कटीभागी असतात, पोट दुखत असतं, छातीत दुखत असतं, पाठीत दुखत असतं, तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात, विविध प्रकारची वेदना, शामकांवरती पेशंट्स जगत असतात, त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम असतात, पोट साफ होत नाही, सारखी झोपच येते, गोळी घेतल्याशिवाय वेदना कमी होत नाही, सातत्याने त्यांचा डोस वाढवायला लागतो, त्याच्यामुळे पोट बिघडण्याची तक्रार होते. अशा एका चमत्कारिक दुष्टचक्रामध्ये या स्वरूपाचे रुग्ण अडकलेले असतात. तर या सगळ्यांचा विचार करता रुग्णाचं आयुष्यमान वाढवणे आणि आयुष्याची प्रत उत्तमोत्तम करणे याकरता आयुर्वेदीय चिकित्सा ही खूप चांगल्या पद्धतीने फलद्रूप होताना दिसते. तर कित्येक वेळेला रुग्णाची मानसिकता यावेळेला बदलण्याची गरज असते की आता आपला आजार खूप बळावलेला आहे आणि आपल्याला काही ऑप्शन्स उपलब्ध नाहीत असं नसतं. पेशंटला अशा वेळेला खूप काही ऑप्शन्स असतात आणि ज्यावेळेला हे रुग्ण आमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांची शारीरिक अवस्था बिघडलेली असते, मानसिक अवस्था बिघडलेली असते, आर्थिक घडी विस्कटलेली असते, कौटुंबिक पातळीवरती डिस्टर्बन्स मोठ्या प्रमाणावरती झालेला असतो, व्यक्तिगत आयुष्यामध्ये डिस्टर्बन्स झालेला असतो, मुलं लहान असतात, त्यांना पुढे त्यांच्या भविष्याची चिंता रुग्णाला सतावत असते आणि अशा संमिश्र अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेला हे रुग्ण येतात त्यावेळेला आमच्यासमोरचं मूळ आव्हान असं असतं ते म्हणजे या रुग्णाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये कन्वर्ट करणे किंवा त्या रुग्णाची सकारात्मकता बळावणे किंवा त्याला सकारात्मकतेची जोड देणे आणि ती जोड आपण रसायनं आणि इतर आयुर्वेदीय चिकित्सेंच्या मार्फत देतो. हे करत असताना फक्त औषधी चिकित्सा एवढाच काय एक विचार आम्ही करत नाही, तर त्याच्याबद्दल रुग्णाचे आहार, रुग्णाचा विहार कसा असला पाहिजे इथपासनं बारकाईने विचार करतो. कित्येक वेळेला हेच रुग्ण महिना दीड महिन्याच्या कालावधीनंतर 70-80-90 जवळपास 100% लक्षणमुक्त झालेले दिसतात आणि त्यांचं आयुष्य हे अतिशय चांगल्या प्रकाराने पुढे जाताना दिसतं.
डॉक्टर, गेल्या 20 वर्षापासून आपण कर्करोगावरती आणि दुर्धर विकारांवरती यशस्वी चिकित्सा करत आहात. यामध्ये रुग्णांचा आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे असं आपल्याला वाटतं का? आपले काय निष्कर्ष आहेत याबद्दल?
हो, नक्कीच समाजाचा आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आता जगाने आयुर्वेद या शास्त्राची दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि पूर्वी आमच्याकडे एक शेवटचा उपाय म्हणून पाहिलं जात असे आणि कित्येक वेळेला केवळ कॅन्सरच नव्हे तर किडनी फेल झालेली आहे, लिव्हर फेल झालेली आहे, ट्रिपल वेसल डिसीज आहे, ऑपरेशन होऊ शकत नाही, रुग्ण शस्त्रकर्माला योग्य नाही, किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस झालेला आहे, डायबिटीसमुळे डोळे गेलेले आहेत, शरीरातल्या विविध भागांवरती वाईट परिणाम झालेले आहेत, ज्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतो, या स्वरूपाचे अनेक दुर्धर आजार की ज्याला खूप मर्यादित स्वरूपाचे चिकित्सा आज जगामध्ये उपलब्ध आहे, ते एक शेवटचा उपाय म्हणून आमच्याकडे येत असतात आणि गेले 20 वर्ष हे रुग्ण आमच्याकडे येत आहेत. गेल्या 4-5 वर्षांमधला अनुभव बघता हा खूप मोठ्या प्रमाणावर बदललेला दिसतो. रुग्णही जास्त प्रमाणात जागरूक झालेला आहे. आज रुग्णांना इंटरनेटच्या माध्यमातून खूप माहिती स्वतःच्या आजारांबद्दल असते, उपलब्ध चिकित्सा पद्धतींबद्दल असते, त्याच्यातलं चांगलं काय वाईट काय निकसत्व काढण्याची क्षमता आज रुग्णांमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे आयुर्वेदाकडे बघण्याचा आणि आयुर्वेदाकडे येण्याचा ओघ हा रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. रुग्ण अंतिम अवस्थेमध्ये येण्याच्या ऐवजी खूप आधीच्या अवस्थेमध्ये, किंवा डायबिटीसच्या बाबतीमध्येच बोलायचं झालं तर मला डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत अशी डिमांड रुग्णांकडनं येताना दिसते. तर अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल, आता मला आतड्याचा कॅन्सरचा धोका होणार आहे, किंवा PCOD-सारखा स्त्रियांना होणारा आजार आहे, मला कोणीतरी ओव्हेरियन कॅन्सरची भीती घातलेली आहे, किंवा हेपॅटायटिस बी झालेला आहे, किंवा लिव्हर सिरॉसिस झालेला आहे, किंवा हेपॅटायटिस सी झालेला आहे आणि मला आजाराची पुढची अवस्था येऊ नये, मला इंटरनेटवरती कळलेलं आहे की माझ्या आजारातनं पुढे कॅन्सरसदृश आजार निर्माण होऊ शकतो, तर तो होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक मला काय करता येईल, इतका मोठा बदल हा रुग्णांच्या पातळीवरती होताना दिसतो.
डॉक्टर, कर्करोगाचं लवकर निदान होणं हे महत्त्वाचं आहे याची माहिती आपण दिलीत, तसंच कर्करोग आणि दुर्धर आजारांची आयुर्वेदीय चिकित्सा घेताना रुग्णांचा बदललेला दृष्टिकोन याबद्दलही आपण सविस्तर माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.